खंड पाचवा, प्रकरण दुसरे, गोखल्यांबरोबर पुण्यास. मी मुंबईस पोचल्यानंतर लगेच गोखल्यांनी मला कळविले, गव्हर्नर तुम्हाला भेटू इच्छितात आणि पुण्याला येण्यापूर्वीच भेटून यावे हे बरे. यावरून मी त्यांना भेटायला गेलो. सामान्य बोलणे झाल्यानंतर ते म्हणाले, तुमच्यापासून मला एक वचन मागायचे आहे. सरकारशी संबंध पोचेल असे कोणतेही कृत्य करण्यापूर्वी तुम्ही मला सांगावे व भेटून जावे अशी माझी इच्छा आहे. मी म्हटले, तसे वचन देणे मला फार सोपे आहे, कारण सत्याग्रही या नात्याने माझा नियमच आहे की कोणाच्याही विरुद्ध काहीही करायचे झाल्यास अगोदर त्याचेकडून त्याचा दृष्टिकोन समजून घ्यावा व त्याच्या म्हणण्याला देता येईल तेवढा मान द्यावा. दक्षिण आफ्रिकेमध्ये मी या नियमाचे पालन नेहमीच केलेले आहे, येथेही तसेच करणार. लॉर्ड विलिंग्डननी आभार मानले व म्हणाले, तुम्हाला वाटेल तेव्हा लगेच तुम्ही मला भेटू शकाल व मग तुम्हाला कळून येईल की सरकार जाणून बुजून काहीही वाकडे करू इच्छित नसते. मी म्हटले, या विश्वासावर तर मी तगून आहे. मी पुण्यास गेलो. तेथील सर्व स्मरणे देणे मला शक्य नाही. गोखले व सोसायटीचे सभासद यांनी मला प्रेमजलाने न्हावू घातले. मला आठवते की त्यांनी सर्व सभासदांना पुण्यास बोलाविले होते. सर्वांबरोबर अनेक मुद्द्यांवर मी मनमोकळेपणाने चर्चा केली. गोखल्यांची फार इच्छा होती की मी सोसायटीमध्ये दाखल व्हावे. माझी तर इच्छा होतीच, पण सभासदांचे मत पडले की सोसायटीचे आदर्श व काम करण्याची त्यांची रीत माझ्या रीतीहून भिन्न आहे, त्यामुळे मी सभासद होणे योग्य होईल की काय याबद्दल त्यांना शंका वाटत होती. गोखल्यांची समजूत होती की माझ्यामध्ये आपल्या ध्येयांना चिकटून राहण्याचा जसा गुण आहे, तितकाच इतरांचे आदर्श सांभाळून घेण्याचा आणि त्यांच्याशी मिळून मिसळून काम करण्याचाही गुण आहे. पण माझ्या सभासदांना अद्याप तुमच्यातील या सांभाळून घेण्याच्या गुणाची ओळख पटलेली नाही. ते स्वतःच्या ध्येयाला चिकटून राहणारे स्वतंत्र वृत्तीचे व ठाम विचारांचे असे आहेत. मला उमेद तर वाटतेच की ते तुम्हाला मान्य करतील, परंतु ते कबूल झाले नाहीत तर तुम्ही मात्र असे समजू नका की तुमच्याबद्दल त्यांना आदर किंवा प्रेम कमी वाटते. ते प्रेम अबाधित राहावे यासाठीच त्यांना कसलेही साहस करण्याची भीती वाटते. तुम्ही सोसायटीचे सभासद व्हा किंवा नका हो, पण मी तर तुम्हाला सभासदच मानून चालणार, गोखले म्हणाले. मी स्वतःची कल्पना त्यांना कळविली होती. मी सोसायटीचा सभासद झालो किंवा न झालो तरी माझ्या मनातून एक आश्रम काढून त्यात फिनिक्समधील सहवासी मंडळींना घेऊन राहावयाचे होते. मी गुजराती असल्यामुळे गुजरातद्वारा सेवा करण्यासाठी माझ्यापाशी जास्त भांडवल मिळणार. या समजुतीने गुजरातमध्ये कुठेतरी एक ठिकाण धरून राहण्याची माझी इच्छा होती. गोखल्यांना हा विचार पसंत पडला व ते म्हणाले, तुम्ही अवश्य तसे करा. सभासदांबरोबरच्या चर्चेचा निकाल कसाही लागो, पण तुम्हाला आश्रमासाठी लागणारे द्रव्य तुम्ही माझ्यापासूनच घ्यायचे. मी तो माझा आश्रम सवरणार. माझे हृदय फुलून गेले. पैसा गोळा करण्याच्या कामातून बरी मोकळीक झाली असे म्हणून मी फार आनंद मानला. आणि यापुढे मला स्वतःच्या जबाबदारीवर चालावे लागणार नाही तर प्रत्येक अडचणीमध्ये मला मार्गदर्शक मिळणार या विश्वासामुळे माझ्या डोक्यावरील मोठा भार खाली उतरला असे मला वाटते. गोखल्यांनी कैलासवासी डॉक्टर देवांना बोलावून सांगून टाकले, आमच्या हिशेबात गांधींचे खाते उघडा आणि त्यांना त्यांच्या आश्रमासाठी किंवा त्यांच्या सार्वजनिक खर्चासाठी जे पैसे लागतील ते तुम्ही त्यांना द्या. पुण्याहून निघून शांतिनिकेतनला जाण्याच्या तयारीला मी आता लागलो. शेवटल्या दिवशी रात्री गोखल्यांनी मुद्दाम मला पसंत पडावी अशी खास मित्रांची एक पार्टी केली. तिच्यामध्ये मी नेहमी घेत असे तसल्या सुक्या व ताज्या फळांचा आहार त्यांनी मागविला होता. पार्टी त्यांच्या खोलीपासून काही पावलांच्या अंतरावर होती. तेथपर्यंत येण्यासारखीही त्यांची बिलकुल स्थिती नव्हती, पण त्यांचे प्रेम त्यांना राहू कसे देणार. त्यांनी येण्याचा आग्रह धरला. आले तर खरे, पण त्यांना चक्कर आली व परत जावे लागले. त्यांना असे पुष्कळदा होत असे, म्हणून त्यांनी निरोप पाठविला की आम्ही पार्टी तशीच चालू ठेवावी. पार्टी म्हणजे दुसरे काही नाही तर सोसायटीच्या आश्रमाच्या अतिथीशालेच्या चौकात जाजम पसरून बसणे आणि भुईमुग खजूर वगैरे तोंडात टाकीत प्रेमालाप करणे व एकमेकांच्या हृदयाची अधिक ओळख करणे. पण ती चक्कर माझ्या जीवनक्रमाच्या दृष्टीने सामान्य अनुभव व्हावयाची नव्हती.